शिवाय तो असं म्हणायला लागला की मला अन्नाची भूक नाही, तुम्ही मला अग्नी समजा, मला अनुरूप असं अन्न तुम्ही मला द्या. आणि मग त्यांनी आपल्या स्वतःची हकीकत सांगितली की राजा श्वेतकेतीच्या यज्ञामध्ये तुपाची संततधार 12 वर्षेपर्यंत घेऊन अग्नीलाच अग्निमान्य आलेलं होतं, त्याचा दाहकपणा नाहीसा झालेला होता. अर्जुनानी समय जाणून अग्नीकडे उत्तम धनुष्याची मागणी केली, अक्षय भात्याची मागणी केली, रथाची मागणी केली. तसंच श्रीकृष्णांसाठी देखील एक अनुरूप उत्तम शस्त्र पाहिजे अशी मागणी केली. त्यावरून वरुण देवांना प्रार्थना करून अग्निदेवानी अर्जुनाकरता गांडीव धनुष्य, दोन अक्षय भाते, उत्तम असा शस्त्रास्त्राने ठासून भरलेला आणि उत्तम 4 घोडे असलेला शुभ्र रथ, तसंच श्रीकृष्णांसाठी देखील चक्र प्रदान केलं. शस्त्र संपन्न झाल्यानंतर प्रसन्न होऊन अर्जुन आणि श्रीकृष्णांनी अग्निदेवाला म्हटलं की आता आम्ही रथ ध्वज आयुध यांनी सिद्ध झालेले आहोत आणि देव असुर सर्वांशी युद्ध आम्ही करू शकतो. एकाच वेळेला आम्ही सर्वांना पराभूत करू शकतो तर इंद्राची काय कथा. तुझ्या सहाय्याकरता आम्ही आता सिद्ध आहोत. हे प्रभो, तू या वनाला चारी बाजूने घेरून आजच तुझ्या इच्छेनुसार जाळून टाकायला सुरुवात कर. अग्निनी तेजोमय रूप धारण केलं, वनाला सर्व बाजूंनी जाळण्यास प्रारंभ केला आणि एक प्रकारचं महाप्रलयासारखं दृश्य त्या ठिकाणी उभं राहिलं. जळणाऱ्या खांडववनाचं, त्यात होरपळणाऱ्या नानाविध लहान मोठ्या प्राण्यांच्या दुर्दशेचं अतिशय रौद्र भयानक करून असं वर्णन भगवान व्यासांनी महाभारतात केलेलं आहे. त्या ठिकाणी खांडवनाच्या निमित्ताने जो संहार व्हायला लागला तो पाहून इंद्रानी मेघांना अशी आज्ञा दिली की त्यांनी मुसळधार वृष्टी करावी. पण अग्नी एवढा तेजस्वी झालेला होता की त्या जलधारा खाली पोचायच्या आतच अग्नीच्या तेजाने सुकून जात असत. त्याही काही अग्नीपर्यंत पोचल्या तरी देखील सर्वत्र धूर निर्माण होता. अर्जुनाने देखील बाणांचा वर्षाव करून त्या जलधारा रोखल्या. सगळं आकाश त्यांनी आपल्या बाणांनी झापळून टाकलं. कोणीही प्राणी अथवा पक्षी त्या वनातून कशाही पद्धतीने निसटून बाहेर जाऊ शकत नव्हता. या अग्निकांडाच्या वेळेला तक्षक तिथं नव्हता, पण त्याचा बलवान पुत्र अश्वसेन तिथं अडकलेला होता. त्यांनी निसटून जाण्याचा खूप प्रयत्न केला पण बाळ जाळामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. त्याच्या मातेनी सर्पिणीनी त्याला तोंडातून गिरळ आणि आकाशात उडून जाऊ लागली. ते पाहून अर्जुनाने एका तीक्ष्ण बाणाने त्या सर्पिणीचं मस्तक छेदून टाकलं. तेवढ्यात इंद्राने वादळ वृष्टीने अर्जुनाला क्षणभर मोहित करून टाकलं. तक्षक पुत्र निसटला. काही काळ इंद्र आणि अर्जुन यांचं जोरदार युद्ध झुंपलं. श्रीकृष्णांनी देखील आपल्या चक्राने दैत्य आणि दानवांच्या समुदायाचा मोठाच संहार तिथं घडून आणला. आणि हे सगळं पाहून देवेंद्र स्वतः ऐरावतावर आरूढ होऊन त्या दोघांच्या अंगावर धावून गेला. त्यांनी वज्र सोडलं, देवांना म्हणाला की पहा आता हे दोघही मेलेच समजा. यमराजासहित सर्व देवांनी देखील आपापली आयुध सरसावली. ते कृष्णार्जुनांवर तुटून पडले. भगवान श्रीकृष्णांनी ही सगळी शस्त्र बाजूला सारली. अर्जुनांनी आणि श्रीकृष्णांनी लढायला आलेल्या देवांना देखील घायळ केलं. ते देव इंद्राला शरण गेले आणि तो अद्भुत पराक्रम पाहून इंद्र देखील प्रसन्न झाला. भगवान श्रीकृष्णांनी जो प्रचंड पराक्रम गाजवला त्या ठिकाणी सगळीकडून सर्व दानव एकत्र आलेले होते, पण कृष्णार्जुनांना जिंकू शकेल अशी शक्ती कोणामध्येही नव्हती असं दिसून आलं. सर्व देव त्या दोघांच्या बळापुढं खांडवनाचं रक्षण करण्यामध्ये आणि ती आग विझवण्यामध्ये सफल झाले नाहीत. इंद्रांनी देवांना विमुख झालेलं पाहिलं, कृष्णार्जुनांची प्रशंसा केली. तेवढ्यात इंद्राला उद्देशून गंभीर स्वरामध्ये आकाशवाणी झाली की हे वासवा, तुझा सखा नाग प्रवर तक्षक यावेळी इथं नाही. खांडवन दहनाच्या वेळेला तो कुरुक्षेत्राला गेलेला होता. भगवान वासुदेव आणि अर्जुन यांना कशाही प्रकारे युद्धात जिंकलं जाऊ शकत नाही, माझ्या वचनांनी तू हे समजून घे की हे दोघे पूर्वीचे देव नरनारायण आहेत. देव लोकात यांची ख्याती आहे. यांचं बळ आणि पराक्रम तुझी जाणतोस. युद्धात हे जिंकले जाऊ शकत नाही. आकाशवाणीने पुढेही असं सांगितलं की हे नरनारायण ऋषी संपूर्ण देव असुर यक्ष राक्षस गंधर्व मनुष्य किन्नर नाग यांना परमपूजनीय असे आहेत. म्हणून तू सर्व देवांसह इथून निघून जाणंच उचित होईल. खंडवनाच्या विनाशाला तू प्रारब्धाचं कार्य असं समज. अशा प्रकारची आकाशवाणी ऐकली आणि मनातला क्रोध इत्यादी विकार सोडून इंद्र तात्काळ स्वर्गामध्ये निघून गेला. सर्व देव देखील सेनेसह इंद्राच्या मागोमाग निघून गेले. कृष्णार्जुनांनी सिंहनाद केला आणि मग त्यांनी अग्नीकडून सर्व वनाचं दहन करवलं. अग्नीच्या निमित्ताने खांडव वनासारखं जे राज्य मिळालेलं होतं ते राज्य तिथली जमीन आपोआपच पांडवांना साफ करून मिळाली. अग्निदेव तृप्त होत असतानाच तक्षकाच्या निवासस्थानातून पळून जात असलेल्या मयासुरावर भगवंतांची दृष्टी पडली. हातात चक्र घेऊन मयासुराचा वध करण्यासाठी भगवंत उद्युक्त झाले. अग्नी देखील मयासुराला मारण्यासाठी तयार झालेला होता. मयासूर हा दानवांच्या शिल्पकलेमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा शिल्पकार होता. त्यांनी पाहिलं की श्रीकृष्ण आणि अग्नी दोघेही आपला नाश करायला येत आहेत. तेव्हा तो अर्जुनाला शरण गेला आणि आपल्याला वाचवण्याची विनंती अर्जुनाला करायला लागला. अर्जुनाला त्याची दया आली आणि अर्जुनाने अभय दिल्यावर श्रीकृष्णांनी त्याला मारायची इच्छा देखील सोडून दिली. अग्नीने देखील त्याला जाळायचा विचार सोडून दिला. अशा रीतीने अग्नीने इंद्राच्या आक्रमणापासून सुरक्षित राहून खांडवनाला 15 दिवसपर्यंत जाळत ठेवलं. तृप्त होऊन अग्निदेवाने अर्जुनाला दर्शन दिलं आणि त्याच वेळेला मरुद्गण अन्य देवांसह इंद्रही आकाशातून खाली उतरला आणि कृष्ण अर्जुनांना म्हणाला की तुम्ही दोघांनी हे असं कार्य केलेलं आहे की जे देवांनाही दुष्कर. मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे. या लोकांमध्ये मनुष्यांना दुर्लभ असा कोणताही वर तुम्ही मागावा. अर्जुनांनी ते निमित्त साधून इंद्राकडून सर्व प्रकारची दिव्यास्त्र मागून घेतली. इंद्र म्हणाला की महादेव भगवान जेव्हा तुझ्यावर प्रसन्न होतील तेव्हा मी तुला सर्व प्रकारची दिव्य शस्त्र अस्त्र प्रदान करीन. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना जेव्हा इंद्रांनी वर मागायला सांगितला तेव्हा त्यांनी इंद्राकडे असा वर मागितला की अर्जुनावरचं माझं प्रेम निरंतर वाढत राहो. इंद्राने तथास्तु असं म्हणून दोघांनाही तशा प्रकारचे वर देऊन अग्निदेवाची आज्ञा घेऊन स्वर्गलोकी प्रयाण केलं. पूर्ण तृप्त होऊन अग्निने तिथं 6 दिवस विश्रांती घेतली आणि अत्यंत प्रसन्न होऊन तो श्रीकृष्णांना म्हणाला की आपण आणि अर्जुनाने मला आनंदपूर्वक तृप्त केलेलं आहे. आता तुम्हाला मी जाण्याची अनुमती देतो. अग्निकडून अशी अनुमती मिळाल्यावर श्रीकृष्ण अर्जुन आणि मयासूर तिघांनी अग्नीची परिक्रमा केली. अग्नी गेल्यानंतर तिघही यमुना नदीच्या रमणीय तटावर जाऊन बसले. हा खांडवन दहनाचा संपूर्ण प्रसंग अद्भुत रम्य आहे, करुण आहे आणि काहीसा गूढ असा आहे. अद्भुत रम्य अशा करता आहे की ब्राह्मणाच्या वेशामध्ये अग्निनी कृष्णार्जुनांकडे येणं आणि आपलं अग्निमांद्य दूर करण्यासाठी म्हणून मदत करण्याची याचना करणं. अर्जुनाने पुढाकार घेऊन स्वतःसाठी आणि भगवंतांसाठी शस्त्र मागून घेणं. करुण अशा करता की तिथं फार मोठा संहार झाला. आणि गूढ अशा करता त्या एकूण या सगळ्या संहारातून आणि या एकूण प्रकरणातून निश्चित काय मिळालं हे त्यावेळेला समजणं कठीण होतं. नंतर जेव्हा शिशुपालाचा वध झाला तेव्हा भगवंतांना मिळालेल्या चक्राचं महत्व समजलं आणि पुढच्या सर्व काळामध्ये स्मर्तृगामी असं ते चक्र हवं तेव्हा भगवंतांच्या हातात येऊन स्थिरावू लागलं. एक प्रकारचा द्वेष या निमित्ताने निर्माण झाला तक्षकाच्या मनामध्ये आणि पुढच्या युद्धाच्या वेळेला तक्षकांनी सूड घेण्यासाठी म्हणून कर्णाच्या बाणावर आपल्याला जागा मिळावी म्हणून कर्णाची संमती देखील मागितली. असा एक दीर्घ द्वेष या प्रकरणापासून सुरूही झाला. यामुळे खांडवन दहन झाल्यामुळे एक मोठा भूभाग अनायासे पांडवांच्या राज्यामध्ये जमा झाला. या प्रसंगाचं पांडवांच्या आयुष्यात तर महत्व निश्चितच आहे पण त्या काळी असलेल्या भारतवर्षाच्या राजकीय सामाजिक इतिहासामध्ये देखील या प्रसंगामुळे खूप उत्थापालन झाली. पांडवांना पुढे जी अनेक संकट पांडवांवर जी अनेक संकट पुढे कोसळली त्या संकटांचं बीज या प्रसंगामध्ये दडलेलं आहे. कारण या प्रसंगामध्ये मयासुराला वाचवल्यामुळं मयासुराकडून एका अद्भुत अशा सभेची निर्मिती झाली की ज्या सभेमध्ये दुर्योधनाचा अपमान द्रौपदीकडून घडला आणि हा अपमान देखील पुढच्या महायुद्धाला कारण आहे असं अनेक जण मानतात. द्रौपदीची जी देखील विटंबना करण्यासाठी दुर्योधन जो प्रवृत्त झाला तर त्याचीही बीज बरीचशी त्या मयसभेत घडलेल्या प्रसंगामध्ये दडून राहिलेली आहेत. संकटांवर मात करून यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक सामर्थ्य आहे ते सामर्थ्य प्राप्त करण्याचा प्रारंभ देखील पांडवांना या निमित्ताने करण्याची सुसंधी मिळाली, विशेष करून अर्जुनाला. आणि इंद्राच्या आशीर्वादामुळे वरामुळे पुढे महादेवांना प्रसन्न करून महादेवांकडून दिव्य शस्त्र आणि अस्त्र देखील अर्जुनाला प्राप्त झाली. खरं म्हणजे इंद्राने दिलेल्या वरामुळे महादेव अर्जुनावर प्रसन्न होतील अशी परिस्थिती देखील निर्माण झाली. मयासुरासकट कृष्ण अर्जुन यमुना तटावर बसलेले असताना मयासुराने अर्जुनाची वारंवार प्रशंसा केली की तुम्ही माझं रक्षण केलं, या उपकाराच्या बदल्यात मी तुमची काय सेवा करावी. अर्जुन असं म्हणाला की तू सर्व काही केलंच आहेस, तुझं कल्याण असो, तू आता गेलास तरी चालेल, तुझं नित्य प्रेम आमच्यावर राहून देत, तुझ्याविषयी सदा प्रेमभाव आम्ही देखील ठेवू. तेव्हा मयासूर अर्जुनाला म्हणायला लागला की तुझ्यासारख्या महापुरुषाला तुझे म्हणालास ते योग्यच आहे पण मोठ्या प्रेमाने मी तुमच्यासाठी काही करू इच्छितो. मी दानवांचा विश्वकर्मा आहे, शिल्पविद्येचा महापंडित आहे, तुमच्यासाठी मी काही निर्माण करू इच्छितो. अर्जुनाने म्हटलं की हे मयासुरा, मी तुझं प्राण वाचवले म्हणून तू काही करू इच्छितोस, पण मी काही काम करू शकणार नाही. तुझा संकल्प देखील वाया जाऊ नये म्हणून तू भगवान श्रीकृष्णांचं काही कार्य कर. श्रीकृष्ण म्हणतील तसं कार्य तू केलंस तर माझ्या प्रती तुझं कर्तव्य देखील पूर्ण झालं असं मी समजेन. भगवान श्रीकृष्णांनी थोडा वेळ विचार करून मयासुराला सांगितलं की तू जर माझं काही प्रिय करू इच्छित असशील तर धर्मराज युधिष्ठिरासाठी योग्य असं एक सभाभवन तू सिद्ध कर. ती सभा अशी निर्माण कर की जी पूर्ण झाल्यावर मनुष्य लोकीचे सर्व मानव ही सभा पाहून विस्मित होतील, कोणी त्याची प्रतिकृती बनवू शकणार नाहीत. असं सभाभवन निर्माण कर की ज्यामध्ये तुझ्याकडून अंकित देव असुर मानव यांचं शिल्प निपुणतेचं प्रसन्न दर्शन घडेल. मयासुरांनी तशा प्रकारची सभा निर्माण करण्याचा निश्चय केला आणि कृष्ण आणि अर्जुन मयासुराला युधिष्ठिराकडे घेऊन गेले. त्यांनी पांडवांसाठी एक महासभा बनवण्याची योजना आखली. पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या रुचीनुसार ती पक्की केली. एका पवित्र तिथीला शुभ मुहूर्तावर मंगलानुष्ठान स्वस्ती वाचन करून हजारो ब्राह्मणांना यथोचित भोजन देऊन त्यांनी तृप्त केलं. अनेक प्रकारचं धन दिलं. सर्व ऋतूंच्या गुणांनी संपन्न दिव्यरूप मनोरूप अशी 10,000 हात लांब आणि तेवढीच रुंद अशी भूमी मोजली. आणि एक सुंदर अशी सभा निर्माण केली. भगवान श्रीकृष्ण काही दिवस इंद्रप्रस्थामध्ये तसेच सुखाने राहिले. मग पित्याच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन द्वारकेला जाण्याचा विचार करू लागले. त्यानिमित्ताने त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. तो प्रसंग अतिशय मर्यादा दर्शक आणि नृत्य असा आहे. महाभारतकार असं म्हणतात की जगद्वंद्य केशवानी प्रथम आपली आत्या कुंती तिच्या चरणावर मस्तक ठेवून तिला प्रणाम केला. कुंतीने त्यांच्या मस्तकाचं अवग्रहण केलं, त्यांना हृदयाशी धरलं. नंतर कृष्णांनी सुभद्रेची भेट घेतली. सुभद्रेच्या विवाहानिमित्त पोचवण्यासाठी म्हणून ते तिथे आलेले होते. ते खूप काळ तिथंच राहिले. सुभद्रेच्या जवळ जाताच स्नेहवशात भगवंतांचे नेत्र अश्रूंनी भरून आले. त्यांनी मंगल वचन बोलणाऱ्या कल्याणमयी सुभद्रेला अतिशय थोडक्यात सत्य तथ्यपर हितकर युक्त आणि अनुत्तर करणाऱ्या अशा वचनांनी आपल्या जाण्याचं समर्थन केलं. सुभद्रेने आपल्या भावाची पूजा केली. वारंवार मस्तक नमवून त्यांना नमस्कार केला. माता पिता आणि सगळ्या स्वजनांसाठी तिने श्रीकृष्णांजवळ निरोप दिले.
एवढं झाल्यानंतर तिची संमती घेऊन भगवंत द्रौपदीला भेटले. आपण जात असल्याबद्दल तिची समजूत काढून सांत्वन करून तिची अनुमती घेतली. मग भौम्य ऋषीनं ते घातले, त्यांना प्रणाम केला, अर्जुनाला बरोबर घेऊन ते अन्य पांडवांना भेटायला गेले. यात्रा काल असल्यामुळं यात्रा कालाला उचित कर्म करण्यासाठी शुचिर्भूत होऊन त्यांनी स्नान केलं, अलंकार धारण केले, प्रचुर पुष्पमाला, जप, नमस्कार, चंदनादी अनेक सुगंधी द्रव्यांनी देवांची आणि ब्राह्मणांची पूजा केली. गरुड चिन्हांकित ध्वजांनी सुशोभित गदा, चक्र, खड्ग, शारंग, धनुष्य इत्यादी आयुधांनी संपन्न, शैव्य सुग्रीवादी अश्वांनी युक्त शुभ्र सुवर्णमय रथावर ते आरूढ झाले की जो रथ अर्जुन घेऊन आलेला होता आणि कमलनयन श्रीकृष्णांनी उत्तम तिथी शुभ नक्षत्र आणि गुणयुक्त मुहूर्तावर द्वारकेकडे प्रयाण केला. मागोमाग येणाऱ्या पांडवांनी कृष्णाच्या रथावर आरोहण केलं, दारुकाला बाजूला सारून राजा युधिष्ठिरांनी रथाचे लगाम आपल्या हातात घेतले. अर्जुनांनी सुवर्णमय दंडाने विभूषित चामर श्रीकृष्णांवर ढाळायला सुरुवात केली. भीमसेन, नकुल, सहदेव यांनी चामर व व्यजन हातात घेतलं. व्यास असं वर्णन करतात की त्या भावांनी वेढलेले श्रीकृष्ण शिष्यांनी वेष्टीत असलेल्या गुरुप्रमाणे शोभत होते. दोन कोस दूर गेल्यानंतर श्रीकृष्णांनी रथ थांबवला. अर्जुनाला श्रीकृष्णाचा वियोग सहन होत नव्हता. श्रीकृष्णांचं तर अर्जुनावर किती प्रेम होतं हे श्रीकृष्णांनी इंद्राकडे जो वर मागितला त्याच्यावर लक्षात येतं की अर्जुनावरचं माझं प्रेम उत्तरोत्तर वाढतच जावं. त्यांनी जवळ बोलून अर्जुनाला आलिंगन दिलं, युधिष्ठिर आणि भीमसेनांना चरणस्पर्शपूर्वक वंदन केलं, नकुल सहदेवांनी श्रीकृष्णांना चरणस्पर्शपूर्वक नमस्कार केला, कृष्णांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही नगरात परतावं, पुन्हा येण्याचं आश्वासन दिलं. सगळ्या नागरिकांचा पांडवांचा निरोप घेऊन ते द्वारकेकडे निघाले. त्यांचा रथ दिसत होता तोपर्यंत ते सर्वजण रथाचं अनुसरण करत होते. त्यांचं मन कृष्णांबरोबरच जात होतं, कृष्ण दिसेनासे झाले, पण त्या सर्वांचं मन मात्र कृष्णांच्या बरोबरच राहिलेलं होतं. पांडव इंद्रप्रस्थ नगरात परत गेले. भगवान देखील यथाकाळ द्वारकेत प्रविष्ट झाले. राजा उग्रसेन आणि अन्य श्रेष्ठ यादवांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं. श्रीकृष्णांनी उग्रसेन, वसुदेव, देवकी, बलराम यांना चरण स्पर्शपूर्वक प्रणाम केला. प्रद्युम्न आदी पुत्रांना हृदयाशी धरलं. वडील मंडळींची अनुज्ञा घेऊन ते रुक्मिणीच्या भवनामध्ये गेले. माया सुराचं जे सभा निर्माणाचं काम चाललेलं होतं ते 14 महिन्यांनी सिद्ध झालं. त्यांनी ती सभा अर्जुनाला अर्पण केली. पांडवांचा निरोप घेऊन तो स्वस्थाने निघून गेला. धर्मराजांनी विधीपूर्वक सभेत प्रवेश केला. या प्रसंगी त्यांनी सर्व प्रकारचा दानधर्म केला. धर्मराजासह अनेक राजे आणि ऋषी त्या सभेत प्रत्येकी विराजमान होत असत. अशा रीतीने अतिशय दुर्लभ अशी सभा पांडवांकरता निर्माण करावी अशा प्रकारचा पांडवांचे हितचिंतक बंधू सखा भगवंतांनी मयासुराला आदेश दिला आणि पांडवांचं वैभव या सभेमुळे खूप वाढायला सुरुवात झाली. आता आपण एक भजन ऐकूया आणि त्याच्यानंतर पुढची कथा आपण पाहू.
जे राज्य होतं तर ते राज्य पूर्णपणे समर्थ आणि स्वतंत्र झालं अशी सर्व ठिकाणी ख्याती पसरायला सुरुवात झालेली होती. पांडव महापराक्रमी असे होते आणि धर्ममान्य महत्वाकांक्षी होते. अर्थातच पांडवांच्या मनामध्ये क्षत्रियांना क्षत्रियांच्या स्वभावधर्माप्रमाणे शुद्ध धर्ममार्गाने सम्राट होण्याची इच्छा त्या काळामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच दरम्यान एके दिवशी देवर्षी नारद धर्मराज युधिष्ठिराकडे आले आणि यथाविधी केलेल्या सत्काराचा पूजेचा स्वीकार केल्यानंतर नारदांनी काही प्रश्नांच्या रूपाने धर्मराजाला राजधर्माचा उपदेश केला. नंतर युधिष्ठिरांनी विचारल्यावरून यम वरुण इंद्र कुबेर ब्रह्मदेव यांच्या दिव्य सभांचं नारदांनी सविस्तर वर्णन युधिष्ठिराला सांगितलं. राजांपैकी एकटा राजा हरिश्चंद्र इंद्र सभेमध्ये विराजमान असतो हे ऐकून युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं. त्यांनी या गोष्टीचं कारण विचारलं. तेव्हा नारदांनी सांगितलं की हरिश्चंद्रांनी पराक्रमाने दिग्विजय करून राजसूय यज्ञाचं अनुष्ठान केलेलं होतं आणि त्यामुळं देवांच्या सभेमध्ये बसण्याचा मान एकट्या राजा हरिश्चंद्राला मिळालेला आहे. देवर्षींनी हे स्पष्ट करून स्वर्गस्थ राजा पांडूचा निरोप पांडुपुत्र युधिष्ठिराला दिला. तो असा होता की हे भारता, तुझे बंधू तुझ्या आज्ञेमध्ये आहेत, संपूर्ण पृथ्वी जिंकायला तू समर्थ आहेस, म्हणून राजसूय नावाच्या यज्ञाचं तू अनुष्ठान कर. तुझ्यासारख्या पुत्राकडून हा यज्ञ जर पुरा होईल तर मीही शीघ्र राजा हरिश्चंद्राप्रमाणे अनेक वर्षपर्यंत इंद्रसभेमध्ये आनंदाने बसू शकेन राहील. हा संदेश नारदांनी सांगितला आणि पित्याचा संकल्प त्यांनी पुरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. युधिष्ठिराची अनुमती घेऊन नारद भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी द्वारकेकडे निघून गेले. राजसूय यज्ञाची गोष्ट युधिष्ठिराच्या मनामध्ये पूर्णपणाने ठसली. एक तर तशा प्रकारची इच्छा पांडवांच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली होतीच. प्रस्थापित सिंहासनाच्या अधिपत्याखाली पृथ्वीवरच्या सर्व ज्ञात सिंहासनांना आणलं पाहिजे अशा प्रकारचा विचार युधिष्ठिरेच्या मनामध्ये पक्का व्हायला लागला. पण त्याच्यासाठी या राजांना जिंकणं, त्यांची शरणागती घेणं आणि त्यांना वश करून घेणं जरुरीचं होतं. आणि एवढ्या मोठ्या प्रकल्पाला, यज्ञाला हात घालण्यापूर्वी जो दिग्विजय करायचा, त्याच्यासाठी तेवढं सामर्थ्य असण्याची खात्री असणं ही गरजेची गोष्ट होती. युद्धाचे जे सर्व प्रकारचे परिणाम होतील, सामाजिक, राजकीय, राजनैतिक, त्याचाही विचार विमर्श होणं युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी जरुरीचं होतं. वारंवार विचार करून देखील यज्ञ करावा असं युधिष्ठिराला वाटायला लागलं. आपल्या बंधूंना आणि सर्व मंत्र्यांना त्याने बोलवून घेतलं आणि राजसूय यज्ञ करण्याविषयी त्यांचं मत विचारलं. तेव्हा सर्वांनी या यज्ञाचं महत्व वर्णून एकमुखाने सांगितलं की तू या यज्ञाच्या संपादनासाठी समर्थ आहेस, आम्ही सर्व तुझ्या आज्ञेच्या अधीन आहोत, तू शीघ्र राजसूय यज्ञ पूर्ण करू शकशील, म्हणून कसलाही फार विचार न करता या यज्ञाच्या अनुष्ठानाकडे तू सगळी शक्ती खर्च कर, लाभ सगळ्या सुरुधांनी वेगवेगळ्या प्रकारे आणि एकत्र हेच मत व्यक्त केलं तरी देखील युधिष्ठिरांनी पुन्हा एकदा सगळे बंधू मंत्री तसंच ऋषी यांना बोलवून त्याच्यामध्ये धौम्य व्यास असे ऋषी होते या विषयावर परत विचार विनिमय केला. सर्वांनी यज्ञ करायला संमती दर्शवली आणि या उपर ही केवळ आपल्याच निश्चयाने यज्ञ आरंभ करू नये असा विचार करून युधिष्ठिरांनी असं ठरवलं की श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांचं काय मत आहे ते घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी एक शीघ्रग्रामी दूत द्वारकेला पाठवला. तो द्वारकेला पोहोचला, श्रीकृष्णांना भेटला आणि धर्मराज युधिष्ठिर धौम्य व्यास आदी महर्षी द्रुपद विराट आदी नरेश आणि आपले सर्व बंधू यांच्यासह आपलं दर्शन घेऊ इच्छितात असा निरोप त्यांनी भगवान श्रीकृष्णांना दिला. दूताचं असं म्हणणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्या दूतासह त्वरित इंद्रप्रस्थ नगरीकडे आले. सर्वांनी भगवंतांची भेट घेतली. श्रीकृष्णांनी त्यानंतर काही काळ विश्रांती घेतली आणि नंतर युधिष्ठिरांनी भगवंतांची भेट घेतली. राजसूय यज्ञ करण्याची आपली इच्छा आहे असं त्यांनी भगवंतांना सांगितलं. सुरुदांचा आणि सर्व मंत्र्यांचा विचार देखील काय आहे ते भगवंतांना कथन केलं आणि युधिष्ठिर भगवंतांना असं म्हणायला लागला की हे सर्व राजसूय यज्ञ करायला सांगतात पण या विषयातला अंतिम निश्चय तुझ्या वचनानेच होईल. इतरांच्या सल्ल्यामध्ये स्वार्थवश प्रीतीवश किंवा अज्ञानवश दोष राहू शकतात. युधिष्ठिर असं म्हणाला की तू सर्व हेतू रहित काम क्रोध यांनी रहित असा आहेस. इहलोकी माझ्यासाठी जे उत्तम आणि करण्यायोग्य असेल ते तुम्हाला सांग. त्याच्यावर श्रीकृष्णांनी सर्वप्रथम युधिष्ठिराला सांगितलं की हे महाराज युधिष्ठिरा, तुझ्या ठिकाणी सर्व गुण विद्यमान आहेत. तू राजसूय यज्ञ करण्यासाठी योग्य असाच आहेस. पण एवढ्यावरच ते थांबले नाही. त्यांनी तो यज्ञ सिद्धीला नेणं याचा एकूण अर्थ उलगडून दाखवायला सुरुवात केली. अशा प्रकारचा यज्ञ करून पांडवांनी दिग्विजय करणं हा भगवंतांनी आपल्या अवतार कार्याचा एक भाग मानलेला होता. या निमित्ताने दुष्ट सत्तेवर आघात करून दुष्ट सत्ता खिळखिळी करण्याचं आणि सज्जनांच्या सत्तेची उभारणी करण्याचं त्यांचं जे ध्येय होतं त्या ध्येय धोरणानुसारच युधिष्ठिराची ती इच्छा व्यक्त झालेली होती आणि त्या दृष्टीनेच त्यांनी युधिष्ठिराला या यज्ञाचा अर्थ आणि उद्दिष्ट समजवून सांगितलं. तसंच युधिष्ठिराला या यज्ञाच्या मार्गातले सगळे अडथळे स्पष्ट करून सांगितले. त्यानिमित्ताने भगवंतांनी भारतवर्षामध्ये असणारी जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती होती त्या परिस्थितीचं अतिशय उत्तम असं चित्र युधिष्ठिराच्या समोर मांडलं. प्रथम भगवंत म्हणाले की आताच्या काळात क्षत्रियांची जी परिस्थिती आहे ती समजून घेतली पाहिजे. पूर्वकाळी परशुरामांनी क्षत्रियांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केलेला होता. त्यावेळेला जे लपून छपून वाचलेले क्षत्रिय होते ते पूर्ववर्ती जे क्षत्रिय होते त्यांच्या दृष्टीने योग्यतेने निम्न कोटीचे असे क्षत्रिय वाचले आणि नाममात्र देखील होते. या क्षत्रियांनी पूर्वजांच्या कथनानुसार सामूहिक रूपाने असा नियम केला की जो समस्त क्षत्रियांना जिंकेल तोच सम्राट होईल. यावेळचे हे राजे आणि अन्य क्षत्रिय स्वतःला कुरुरुवा किंवा इक्ष्वाकूचे वंश समजतात. सांप्रत त्यांची 100 कुळ विद्यमान आहेत आणि सांप्रतच्या काळात ययातीच्या कुळामध्ये गुणाच्या दृष्टीने भोजवंशीयांचा अधिक विस्तार झालेला आहे. ते सगळ्या दिशांना पसरलेले असून आजचे क्षत्रिय त्यांच्याच धनसंपत्तीचा आश्रय घेऊन आहेत. जरासंधाने अलीकडं समस्त क्षत्रिय कुळांच्या राजलक्ष्मीला अभिभूत करून स्वतःला सम्राट पदावर अभिषेक करून घेतलेला आहे. आपल्या बळांनी आणि पराक्रमांनी त्यांनी सर्वांवर आक्रमण केलं. समस्त राजांच्या शिरोभागी सध्या जरासंध आहे. तो मध्यभूमीचा उपभोग घेतो आहे. मध्यभूमीचा उपभोग घेत असल्यामुळं बाकीच्या सर्व भूमींमध्ये असलेल्या क्षत्रियांमध्ये फूट पाडण्याचं त्याचं सामर्थ्य त्याच्या स्थळामुळं त्याला सहजच प्राप्त झालेलं आहे. आणि तशी त्याची नीती देखील आहे. राजनैतिक युक्तीने तो सम्राट झालेला आहे आणि सध्या तोच प्रबळ आणि श्रेष्ठ राजा आहे. प्रतापी राजा शिशुपाल हा जरासंधाचा सहाय्यक आहे, सेनापती आहे. माया युद्ध करणारा महाबळी करुषराज दंतवक्र देखील जरासंधापुढे शिष्याप्रमाणे हात जोडून उभा असतो. करभ मेघ वाहन हे राजे देखील जरासंधाच्या चरणावर मस्तक टेकवतात. तुझ्या पित्याचा मित्र यवनाधिपती राजा भगदत्त सामर्थ्यवान आहे, पण आपली वाणी आणि क्रिया या दोन्ही द्वारा तो जरासंधापुढे नतमस्तक आहे. पण या भगदत्ताच्या मनामध्ये तुझ्याविषयी वात्सल्य भाव मात्र आहे. तुझा मातून शत्रु संहारक शूरवीर कुंतीभोज कुलवर्धन पुरुजित एकटाच सध्या तुझ्याप्रती प्रेम आणि आदरभाव बाळगून आहे. सर्व आर्यावर्तामध्ये अशी परिस्थिती आहे. चेनी देशात जो पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे, शंख चक्र आदि माझीच चिन्ह जो धारण करतो, तो वंग पुंड्र आणि किरात देशाचा राजा पौंड्रक देखील वासुदेव या नावाने सध्या प्रसिद्ध होऊ लागलेला आहे. तोही महापराक्रमी आहे, पण तो जरासंधाला जाऊन मिळालेला आहे. या पौंड्रकाला पूर्वी मी ठार न करता एका युद्धामध्ये सोडून दिलेला आहे, पण आता तो मात्र बलवान होऊन बसलेला आहे. आश्चर्य असं की भगवान श्रीकृष्णांचे श्वशूर रुक्मिणीचे वडील स्वतः राजा भीष्मक देखील जरासंधाचे भक्त, ते मोठ्या प्रदेशाचे खरं म्हणजे स्वामी आणि बलवान असे असताना देखील ते जरासंधाला जाऊन मिळालेले आहेत. भगवंत म्हणतात की राजा भीष्मक आम्ही त्यांचं सदैव प्रिय करत असतो, त्यांच्याप्रती नम्रता दाखवत असतो. ते आमचे सोयरे आहेत, तरी देखील आमच्यासारख्या भक्तांना ते जवळ करत नाही आणि आमच्या शत्रूशी त्यांनी साहचर्य केलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की ते आपल्या सामर्थ्याकडे आणि कुळाकडे देखील लक्ष देत नाहीत, केवळ जरासंधाच्या उज्ज्वल अशा यशाकडे पाहून ते त्यांचे आश्रित बनलेले आहेत. दुष्टाला मिळणाऱ्या यशाचं आकर्षण आणि दुष्टाच्या सत्तेचं भय यामुळे अनेक राजे अशा रीतीने जरासंधाभोवती गोळा झालेले आहेत. जरासंधाच्या आश्रयाला न गेलेले पण जरासंधाच्या भीतीने पळून गेलेले असेही अनेक राजे होते. त्या राजांबद्दल देखील श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सविस्तर माहिती दिली. नंतर श्रीकृष्णांनी मथुरा निवासी यादवांची स्थिती सांगितली. ते म्हणाले की कंसांनी जरासंधाच्या दोन मुलींशी विवाह केला. जरासंधाच्याच बळावर आपल्याच ज्ञातीबांधवांना अपमानित करून कंस सर्वांचा प्रमुख होऊन बसलेला होता. कंसाकडून पीडित होऊन भोज वंशीय वृद्धांनी आमची प्रार्थना केली तेव्हा मी आणि बलरामाने कंस आणि त्याचा भाऊ सुनामा यांना ठार मारलं. कंसाचं भय समाप्त झालेलं आहे पण जरासंध क्रुद्ध होऊन आमचा सूर घेण्यासाठी उद्युक्त झाला. जरासंधाच्या 17 स्वाऱ्यांचा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला वृत्तांत सांगितला. प्रत्येक वेळेला जरासंध पराभूत जरी झाला तरी निसटून जाण्यात यशस्वी झाला. सर्वात शेवटी 17 स्वारीमध्ये जरासंधाच्या 2 ज्या महान सेनापतींमुळं जरासंधाची ताकद अपरिमित वाढलेली होती त्या हंस आणि टिंबक यांना आपण ठार मारल्याचं श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं. आणि त्यांच्या मृत्यूने निराश होऊन पण जरासंध एक प्रकारे निसटून आपल्या हातून निघून गेला. पण अशा वारंवार युद्धामुळे होणाऱ्या हानीनी आणि 17 युद्ध करून देखील जरासंध तसा हाताला न लागल्यामुळे युद्धाला कंटाळून आपण मथुरा नगरी सोडून द्वारकेला कसे जाऊन राहिलो आणि द्वारका जरासंधापासून कशी सुरक्षित बनवलेली आहे ते भगवंतांनी युधिष्ठिराला सांगितलं. आणि शेवटी असं सांगितलं की असं असल्यामुळं जरासंधाच्या धाकामुळं आम्ही द्वारकेला जाऊन राहिलेले आहोत. एक प्रकारे त्याच्या धाकामुळं आणि त्याला मारता न आल्यामुळं जरासंध देखील आमच्या पुढे उन्मत्तासारखाच राहिलेला आहे. तू सदा सम्राटाच्या गुणांनी युक्त आहेस म्हणून तू स्वतःला क्षत्रिय समाजामध्ये सम्राट पदावर आरूढ केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक अडचण आहे ती तुला स्पष्टपणे सांगतो असं म्हणून भगवंत सांगू लागले की जोपर्यंत महाबली जरासंध जीवित आहे तोपर्यंत तू राजसूय यज्ञ पूर्ण करू शकत नाहीस. जरासंध सम्राट आहे आणि त्याला ठार करण्यासाठी केवळ तू दिग्विजय करावा आणि त्याला ठार करावं असंही कारण योग्य नाही. कारण एका सम्राटाला ठार करून दुसरा सम्राट त्या जागी येणं एवढंच सम्राट प्राप्तीचं लक्षण आणि लक्ष नसलं पाहिजे. सर्व राजांच्या आणि सर्व प्रजांच्या कल्याणासाठी सम्राट पद प्राप्त करायचं असतं. आपल्याच राज्यात नव्हे तर आपल्या अंकित अशा सगळ्या राज्यामध्ये सुप्रजा राहावी म्हणून धाक निर्माण करणं हे सम्राटाचं काम आहे आणि त्यासाठीच त्यांनी सम्राट पदाचं धोरण राबवायचं असतं. आणि जरासंध तसा करत नसल्यामुळं जरासंधाला मारणं आवश्यक आहे असं भगवंत युधिष्ठिराला सांगायला लागले. सर्व राजांना जिंकून गिरीव्रजात एखाद्या सिंहानी महान पर्वताच्या गुहेत गजराजांना कोंडून ठेवावं त्याप्रमाणे जरासंधाने शाहीशी राजांना बंदीवान करून बंदी गृहामध्ये ठेवलेलं आहे. उग्र तपश्चर्येच्या द्वारा महादेवाची आराधना करून विशेष प्रकारचं सामर्थ्य त्यांनी मिळवलेलं आहे. त्यामुळं हे राजे त्याच्याकडून परास्त झाले. आता या राजांना यज्ञ करून जरासंध बळी देऊ इच्छित होता. या कार्यामध्ये जवळपास त्याला यश मिळालेलं आहे कारण आतापर्यंत शाहीशी राजे त्यांनी बंदीवान केलेले आहेत. 14 राजे झाल्यानंतर राजांचा नरमेध यज्ञ करण्याचा त्याचा विचार आहे. त्यांनी आपल्या सेनेसह एक एक करून सगळ्या राजांना जिंकलं बंदी केलं आणि भगवंत युधिष्ठिराला सांगायला लागले की आम्ही त्यावेळेला जरासंधाच्या भयाने मथुरा सोडून द्वारका नगरीत जाऊन राहिलो ही वस्तुस्थिती आहे. हा यज्ञ जर तुला संपन्न करायचा असेल तर त्या बंदी राजांना सोडवण्याचा आणि जरासंधाला ठार करण्याचा प्रयत्न कर तरच राजसूय यज्ञ करायला तू योग्य होशील. हे निष्पाप नरेशा माझं मत तर हेच आहे. आता या उपर तुला उचित वाटेल ते कर. स्वतः हेतू आणि युक्ती याच्याद्वारा काही तुझा तू निश्चय कर आणि तू काय करणार आहेस ते मला सांग, असं श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणायला लागले. एकूणच भगवंतांचं जे कार्य होतं ते कार्य करत असताना विचारांचीही सक्ती न करण्याकडे भगवंतांचा कल होता. विमृशेत अशेषेण यथेच्छसी तथा करू असं सगळी भगवद्गीता सांगून झाल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला देखील म्हटलेलं होतं. त्याच प्रकाराने निर्णय विचारपूर्वक घेण्याची जबाबदारी त्यांनी युधिष्ठिरावर सोपवली. युधिष्ठिराचा सूर एवढं सगळं ऐकल्यानंतर स्वाभाविक निराशेचा असा राहिला. तो म्हणाला की आम्ही देखील जरासंधाच्या भयाने आणि दुष्टतेने सदा शंकित असतो. आमचं साम्राज्य तर राहो, आमचं राज्य तर अलीकडे निर्माण झालेलं आहे, म्हणून जरासंधाची अद्याप आमच्यावर दृष्टी गेलेली नाही. आणि जरासंधाच्या भयामुळे खर तर मी देखील तुझ्याच बाहुबळावर विश्वास ठेवतो. असा तू जर जरासंधाबद्दल शंकित असशील आणि अशी परिस्थिती असेल तर मी जरासंधाच्या समोर स्वतःला बलवान मानू शकत नाही, म्हणून हे महाबाहू माधवा, तुझ्याकडून बलरामांकडून भीमसेन किंवा अर्जुनाकडून तरी जरासंध मारला जाऊ शकतो का? तुझी शक्ती अनंत आहे हे जाणून देखील मी तुला मोठ्या नाईलाजाने असा प्रश्न विचारतो आहे. युधिष्ठिराचं हे म्हणणं ऐकल्यानंतर विचार विमर्शाकरता बसलेल्या भीमानी उत्साहवर्धक भाषण केलं. भीम असं म्हणाला की श्रीकृष्णांच्या ठिकाणी नीती आहे, माझ्यामध्ये बळ आहे, अर्जुनाच्या ठिकाणी विजयाची शक्ती आहे. आम्ही तिघं मिळून तीन अग्नी ज्याप्रमाणे यज्ञाची सिद्धी करतात त्याप्रमाणे मगधराज जरासंधाच्या वधाचं कार्य पूर्ण करू. श्रीकृष्णांनी अर्जुन आणि युधिष्ठिराचा उत्साह वाढवणारं भाषण याच्यानंतर केलं. श्रीकृष्ण असं म्हणाले की पूर्वी मांधाता, भगीरथ, कार्तवीर्य, भरत आणि मरुत या राजांनी आपल्या ठिकाणी एक एक गुण असताना सम्राटपद प्राप्त केलेलं होतं. तुझ्या ठिकाणी हे पाचही गुण विद्यमान आहेत की जे शत्रू विजय, प्रजापालन, तपशक्ती, धनसमृद्धी आणि उत्तम नीती. मात्र जरासंध बाधक आहे हे लक्षात ठेव असं भगवंत युधिष्ठिराला म्हणू लागले. राजसूय यज्ञ करण्यासाठीच केवळ नाही तर धर्मरक्षणासाठी आणि धर्मस्थापनेसाठी जरासंधाला ठार करणं आवश्यक आहे हे श्रीकृष्ण जाणून होते. युधिष्ठिराच्या मनावर तीच गोष्ट ते वारंवार ठसवत होते. मानवतेच्या महान मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जरासंधाचा वध अत्यंत आवश्यक असं श्रीकृष्णांना मनापासून वाटत होतं. तर युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ करण्यामागचा हेतू आपला पिता पांडू त्याचा नारदांनी सांगितलेला जो निरोप होता त्या निरोपाप्रमाणे राजसूय यज्ञ यशस्वी होऊन राजा हरिश्चंद्राप्रमाणे इंद्रसभेमध्ये आपल्या वडिलांना शाश्वत स्थान मिळावं एवढाच मर्यादित होता. या ठिकाणी एक विचारांचा संघर्ष होता, हेतूंचा एक संघर्ष किंवा झगडा या ठिकाणी होता. भगवान श्रीकृष्णांनी मात्र या यज्ञाला दुष्टतेचा नाश आणि सज्जन सत्तेचा उदय याचं साधन म्हणून युधिष्ठिरापुढे उपस्थित केलं. एवढंच नव्हे तर जरासंधाला मारल्याशिवाय तुझ्या राजसूय यज्ञाला अर्थ राहत नाही, दिग्विजय प्रथम करायला लागतो अशी वस्तुस्थिती त्याच्या दृष्टोत्पत्तीस आणून दिली. पर्यायाने धर्मस्थापनेच्या अवतार कार्याचं एक अंग म्हणून भगवंत राजा युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या संकल्पनेकडे पाहत होते. भगवान युधिष्ठिराला सांगतात की जरासंध दुष्ट हेतूनी बलपूर्वक साम्राज्य स्थापन करता झालेला आहे. क्षत्रियांची 100 कुळ अशी आहेत की त्याचं अनुसरण ती करत नाहीत, कारण त्यांनी 86 राजांशी तर वैर पत्करलेला आहे. अजून 14 राजांच्या तो शोधात आहे आणि 14 राजे त्याच्या विरोधात निश्चित आहेत. तो संतुष्ट नाही, तो विवेकशून्य आहे, तो सर्वांवर अत्याचार तसेच चालू ठेवतो आहे. ज्यांचा राज्यावर विधीपूर्वक अभिषेक झालेला आहे अशा राजांपैकी बहुतेक सर्वांना त्यांनी बळीचा भाग बनवून कैदेत टाकलेला आहे. हे राजे आता स्वतःच्या जीविताविषयी हताश झालेले आहेत. आणि 14 राजांना बंदी बनवल्यानंतर तो क्रूर कर्मा महादेवांना या राजांचा यज्ञात बळी देणार हे निश्चित आहे. जो या जरासंधाच्या क्रूर कर्मामध्ये विघ्न घालेल तो उज्ज्वल यश मिळवेलच मिळवेल. राजा जरासंधाला जिंकील तोच सम्राट होईल हे लक्षात ठेव. तरी देखील युधिष्ठिराचं मत एक प्रकारे कच खात होत. भीम अर्जुन हे माझे नेत्र आहेत असं तो म्हणायला लागला. आणि तो म्हणायला लागला की हे कृष्णा तू माझं मन आहेस असं मी मानतो. आपलं मन आणि नेत्र जरासंधाशी युद्धात गमावले तर माझं जीवन कसं होईल. जरासंधाची सेना अपार आहे, त्याचा पराक्रम भयानक आहे. युद्धात त्याच्या सेनेचा पराभव करणं यमराजालाही शक्य नाही असं तू म्हणतोस. मग एकूण तुमचा प्रयत्न आता काय असायला हवा. शेवटी तर धर्मराज म्हणायला लागला की मला हे सगळंच काय सोडून देणं इष्ट वाटायला लागलेलं आहे. धर्मराजाचं हे म्हणणं ऐकून अर्जुनाने आपले विचार मांडले. बळ आणि पराक्रमाचा एकूण महिमा अर्जुनाने वर्णन करून सांगितला आणि दीनता आणि मोह हे दुर्गुण सर्वत्रैव त्याज्य आहेत असं अर्जुन म्हणाला. तो म्हणाला की राजसूय यज्ञाच्या सिद्धीसाठी जरासंधाचा विनाश आणि कारागृहातल्या राजांचं रक्षण आपण जर करू शकलो तर याच्यापेक्षा अधिक चांगलं काय असू शकेल. उलट घाबरून जर यज्ञासाठी आपण प्रयत्नच करणं सोडून दिलं तर आपली अयोग्यता आणि दुर्बलता प्रगट होईल. मग राज्य तरी कशाला चालवायचं. संन्यास घेऊन निघून गेलेलं बरं. आपण साम्राज्य प्राप्त करायला समर्थ आहोत, आम्ही शत्रूशी अवश्य युद्ध करू. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं म्हणणं क्षत्रियोचित आहे असं म्हणून त्याला तात्काळ अनुमोदन दिलं. धर्मराजाला समजावताना श्रीकृष्ण म्हणाले की मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही. युद्ध न केल्याने कोणी अमर झाल्याचं तर ऐकिवात नाही. वीर पुरुषाचं कर्तव्य एवढंच आहे की त्यांनी आपल्या स्वतःच्या संतोषासाठी धर्माकरता म्हणून फलप्राप्तीच्या अभिलाषेने नव्हे नीतीनुसार शत्रूवर आक्रमण करावं. शत्रूवर आक्रमण करण्याची जी नीती आहे ती नीती ठरवायला लागेल. शत्रूच्या सामर्थ्यानुसार ती ठरवत असतात असं म्हणून भगवंतांनी युद्ध नीती जय पराजय याचा उहापोह करायला सुरुवात केली. आणि जरासंधाला मारण्यासाठी कोणत्या नीतीचा अवलंब करावा याचा त्यांनी युधिष्ठिराला एक सल्ला दिला. भगवंतांनी ज्या पद्धतीने व्यूह रचला, ज्या धोरणाने जरासंधावर आक्रमण करायचं ठरवलं, ती भगवंतांची युद्धनीती शत्रूच्या सामर्थ्यानुसार क्षत्रियांनी बनवावी अशी युद्धनीती याच्या संबंधीची जी चर्चा महाभारतामध्ये आलेली आहे ती चर्चा आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. मात्र जरासंध वधाचं हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामुळे प्रत्यक्षत दिग्विजयाकरता नंतर वधानंतर बाहेर पडलेल्या चारही पांडवांना युधिष्ठिर सोडून जवळपास मैदान साफ मिळालेलं होतं. भगवंतांनी जी जरासंधाला मारल्याशिवाय सर्वात शेवटी नव्हे सर्वात प्रथम ही जी युद्धनीती सांगितली आणि त्याला मारून मग दिग्विजयाला प्रारंभ करू असं सुचवलं त्याला कमालीचं यश मिळालं आणि त्यामुळंच राजा युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ यशस्वी झाला. ती सगळी पुढची हकीकत आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्स. विठ्ठल 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 नमो योगी घोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. Hari, 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 Swami.